आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 288 नगरपालिका आणि 285 नगराध्यक्ष पदांच्या निवडणूक निकालात महायुतीतल्या घटक पक्षांची सरशी. भाजपाला सर्वाधिक जागा. जीरामजी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 तारखेपासून लागू होणार आणि 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतावर 191 धावांनी मात करत पाकिस्ताननं पटकावलं जेतेपद. राज्यातल्या 288 नगरपालिका आणि 285 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांच्या निकालात महायुतीतल्या घटक पक्षांनी सरशी साधली आहे. भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलं यश मिळवलं, मात्र महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना अपेक्षित यश मिळालं नाही. 3 नगराध्यक्ष पदांसाठीच्या निवडणुका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. मतमोजणीची अधिकृत आकडेवारी अद्याप आयोगाकडनं मिळालेली नाही, मात्र आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी स्थानिक निवडणूक निकालांच्या बातम्या दिल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातल्या 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुकात 10 ठिकाणी नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेलं आहे. लोणावळा, दौंड, इंदापूर, जेजुरी, बारामती आणि फुरसुंगी या नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवली. तळेगाव आणि शिरूर इथं बहुमत भाजपाला असलं तरी नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे. चाकण, जुन्नर आणि राजूरनगर इथं शिवसेना तर सासवड आणि आळंदी इथं भाजपानं सत्ता मिळवली. भोर नगर परिषदेत बहुमत भाजपाचं असलं तरी नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलंय. कोल्हापुरात मतदारांनी स्थानिक आघाड्यांना पसंती दिल्याचं चित्र आहे. जिल्ह्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपानं 2, शिवसेनेनं 2, जनसुराज्य पक्षानं 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 ठिकाणी विजय मिळवला. उर्वरित 5 ठिकाणी स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी झाले. साताऱ्यात 10 पैकी 7 पालिकांत भाजपाचे नगराध्यक्ष झाले तर 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कराड इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. सांगलीत आटपाडी आणि जतमध्ये भाजपाचे, शिराळा आणि विटा इथं शिवसेनेचे उमेदवार निवडून आले तर ईश्वरपूर इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, आष्ट्यात स्थानिक आघाडी, पलूसमध्ये काँग्रेस आणि तासगाव इथं स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार जिंकले. अहिल्यानगरमध्ये राहता, देवळाली, पवरा, पाथर्डी, शिर्डी, श्रीगोंदा, जामखेड, कोपरगावमध्ये भाजपानं निवडणूक जिंकली. संगमनेरच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या डॉ मैथिली तांबे विजयी झाल्या. श्रीरामपूरमध्ये काँग्रेस तर शेवगाव आणि नेवासा इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. नागपूरमध्ये बेसापिपळा, भिवापूर, बहादुरा या 3 ठिकाणी भाजपाचे उमेदवार निवडून आले. मोहपा इथं काँग्रेसच्या उमेदवारानं बाजी मारली. अमरावतीत 12 पैकी 6 ठिकाणी भाजपाचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर 2 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले. याशिवाय प्रहार, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येकी 1 उमेदवार निवडून आला. अकोल्यात बार्शीटाकीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या अफसर खातून अलिमुद्दीन यांनी भाजपाच्या कोकिळा येळवणकर यांचा पराभव केला. अकोट, हिवरखेड, तेल्हारा आणि मूर्तिजापूरमध्ये भाजपाचे उमेदवार जिंकले तर बाळापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन परवीन मोहम्मद जमीर विजयी झाल्या. गडचिरोलीत गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंजच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार जिंकले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड आणि पैठण इथं शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर कन्नड आणि खुलताबादमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं गंगापूर, भाजपानं वैजापूर तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं फुलंब्रीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. लातूर जिल्ह्यात अहमदपूर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे स्वप्नील भत्ते विजयी झाले. नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं 16 जागांवर विजय मिळवला. भाजपा आणि काँग्रेसनं प्रत्येकी 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच शिवसेनेनं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. उदगीर आणि निलंग्यात भाजपानं तर औसा इथं राष्ट्रवादीच्या उमेदवारानं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. नांदेडमध्ये भोकर, मुदखेड, कोटलावार इथं भाजपानं, लोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं, उमरी आणि देगलूर इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं, मुखेड आणि हदगावमध्ये शिवसेनेनं, किनवट इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं, कंधारमध्ये आणि हिमायतनगरमध्ये काँग्रेसनं तर बिलोली, धर्माबादमध्ये मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. बीड जिल्ह्यातल्या 6 नगराध्यक्षांपैकी बीड, माजलगाव, किल्लेधारूर या 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले. अंबाजोगाई, गेवराई या 2 ठिकाणी भाजपाचे उमेदवार जिंकले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ माजलगावच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकता आली. जालन्यात परतूर आणि अंबडमध्ये भाजपाचे उमेदवार जिंकले तर भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समरीन मिर्झा नगराध्यक्षपदी निवडून आल्या. धाराशिव जिल्ह्यात 4 ठिकाणी भाजपाचे, 4 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार जिंकले. नाशिकमध्ये 11 पैकी 5 ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपानं प्रत्येकी 3 जागा जिंकल्या. भगूर नगरपालिकेत 27 वर्षांनी सत्तांतर झालं. धुळ्यात शिंदखेड्याचे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलं. पिंपळनेरमध्ये भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्या. रायगड जिल्ह्यातल्या 10 नगरपालिकांपैकी महाड, श्रीवर्धन, माथेरान आणि खोपोली नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसनंही रोहा आणि मुरुड नगरपालिका मालिकेत विजय मिळवला. शेकापनं अलिबागच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकून आपलं वर्चस्व कायम राखलं तर कर्जत आणि उरणमध्ये स्थानिक आघाड्यांचे उमेदवार जिंकले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी चिपळूण खेड राजापूर या चार नगरपरिषदांमध्ये चार ठिकाणी शिवसेना दोन ठिकाणी भाजप एका ठिकाणी काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं. खेड नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व 21 जागांवर महायुतीचा विजय झाला. सिंधुदुर्गात सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यात भाजपाच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. मालवणमध्ये शिवसेना तर कणकवलीत शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला. पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन तर भाजपाचे दोन उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला दिलेल्या समर्थनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आणि या सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाला साजेसं विकास कार्य करायचं आश्वासन दिलं. नागपूर इथं त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. या निवडणुकीत आपण फक्त विकासावर मतं मागितली असं प्रतिपादन त्यांनी केलं.
या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात एकाही पक्षाच्या विरोधात एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही. केवळ विकासावर मतं मागितली. आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला. आम्ही काय करणार आहोत याची ब्लूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला.
या निवडणुकीतला विजय म्हणजे मतदारांनी विकासकामांना दिलेली पावती आहे असं ते म्हणाले. नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत मतदारांनी विकास सेवा आणि सुशासनाला कौल दिला असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या विजयोत्सवावेळी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय. भाजपाच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदारांनी विश्वास ठेवल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधोरेखित झाला आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना केली. ही निवडणूक मुक्त आणि न्याय्य पद्धतीनं झालेली नाही असा आरोप त्यांनी केला आहे.
निवडणुकांच्या तारखापासून तर निवडणुकीच्या मतदानापर्यंत आणि मतदानापासून तर मतमोजणीपर्यंत सारखे या तारखा ज्या बदलत राहिल्या याचा एक घोळ जो आहे. मूलभूत स्वरूपामध्ये मतदार याद्यांच्या अनुषंगाने असणारी आमची हरकत बोगस मतदान हा एक त्यातला तिसरा मुद्दा आणि या तिघांची गोळ्याबेरीज केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाशी फिक्सिंग केलं होतं. आमची जी शंका आहे किंवा हरकत आहे आम्ही ती नोंदवू इच्छितो.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका अभियान ग्रामीण म्हणजे जी राम जी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. मनरेगा योजनेची जागा घेणारा हा कायदा एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबात 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देतो. गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केलं होतं. ग्रामीण भागात आत्मनिर्भरता समृद्धी सर्वसमावेश विकास आणि सक्षमीकरण ही या कायद्याची उद्दिष्ट आहेत. हा कायदा ग्रामीण भारताच्या विकासातला मैलाचा दगड ठरेल असं ग्रामविकास मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. रेल्वेनं प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून ते येत्या 26 डिसेंबरपासून लागू होतील. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवासभाड्यात 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासाकरता प्रति किलोमीटर 1 पैसा तर मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे भाडेवाढ झाले. 500 किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता 10 रुपये जास्त मोजावे लागतील. उपनगरी गाड्यांच्या प्रवासभाड्यात बदल केलेला नाही असं रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबई इथं झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्ताननं भारतावर 191 धावांनी मात करत विजेतेपद पटकावलं. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. पाकिस्ताननं निर्धारित 50 षटकात 8 गडी गमावून 347 धावा केल्या. त्यात सलामीवीर समीर मिनहास याच्या 172 धावांचा मोठा वाटा होता. तो या सामन्यातला आणि स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. विजयासाठी 348 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ढासाळली. 27व्या षटकातच भारताचा डाव 156 धावात आटोपला. भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांदरम्यान टी20 मालिकेतला पहिला सामना आज विशाखापट्टणममध्ये सुरू आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. हवामान. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाले. येत्या 2 दिवसात राज्यातलं हवामान मुख्यतः कोरडं राहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 288 नगरपालिका आणि 285 नगराध्यक्षपदांच्या निवडणूक निकालात महायुतीतल्या घटक पक्षांची सरशी. भाजपाला सर्वाधिक जागा. जीरामजी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 तारखेपासून लागू होणार आणि 19 वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतावर 191 धावांनी मात करत पाकिस्ताननं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.